डायरेक्टर्स डायरी 22 ऑगस्टसाठी. आमच्या मुलाला वाचवणं आता केवळ अमेरिकन सरकारच्या हातात आहे. कॅलिफोर्नियातील एका असहाय्य पतीपत्नींचे हे उद्गार. असं काय झालंय त्यांच्या मुलाला की त्या दोघांनी एवढं हताश व्हावं? केवळ 6 वर्षाच्या त्यांच्या मुलाची ही कहाणी विचित्र आणि तितकीच करुण आहे. गेली अनेक वर्ष मर्लिन आणि बेरी रिझमन्स आपल्या मुलाला बरं वाटण्यासाठी अनेक हॉस्पिटल्स, नामांकित डॉक्टर्स यांच्याकडे हेलपाटे घालतायत. आजपर्यंत एकूण प्रख्यात अशा 27 फिजिशियन्सना मुलाची प्रकृती दाखवून झाली, पण सर्व व्यर्थ. वैद्यकीय शास्त्रानं एवढी आश्चर्यकारक प्रगती केली असताना आणि शिवाय अमेरिकेसारख्या देशात या मुलाच्या दुखण्यावर काही उपाय सापडू नये. 15 ऑगस्ट 1972 रोजी या मुलाचा जन्म झाला. अनेक सुंदर बाळसं असलेल्या गुलाबी रंगाचा हा मुलगा लहानपणापासूनच बुद्धीची चमक दाखवू लागला. जन्मल्यापासून 9व्या महिन्यामध्ये तो चालायला लागला आणि 1.5 वर्षाचा झाल्यावर सायकलसुद्धा चालवायला लागला. एके दिवशी तो आपला 6 वर्षांचा मोठा भाऊ आणि आईवडिलांबरोबर डिस्नेलँड या जगप्रसिद्ध स्थळाला सहलीसाठी गेला. तिथं त्याला सर्दी झाली, बस निमित्त एवढंच, पण इथूनच त्या भयानक दुखण्याला सुरुवात झाली. घरी आल्यावर त्याचे ओठ सुजले, नाकातून एवढं पाणी व्हायला लागलं की गादीवरची चादरसुद्धा ओली व्हायची. असह्य वेदनानी तो कित्येक तास रडायचा. सर्दीचा फार मोठा अटॅक आला असेल किंवा दात येत असतील असं डॉक्टरांना वाटलं, पण नंतर त्या मुलाच्या पायावर, शरीरावर काळे निळे डाग दिसू लागले. अंगावर कुठं साधं खरचटलं तरी खूप रक्तस्राव होऊ लागला. त्याची ऐकू येण्याची क्षमताही कमी कमी होत चालली. या मुलाला कुठल्या तरी गोष्टीची ॲलर्जी असली पाहिजे असं वाटल्यावरून संबंधित डॉक्टरांना दाखवलं. त्यांनी काही औषधं दिली, पण परिणाम उलटाच झाला. त्या मुलाला आता धड बसताही येईना. दुसऱ्या डॉक्टरांकडे धाव घेतली, त्यांनी काही औषधं दिली, पण प्रत्येक वेळी औषधांच्या भयंकर अशा रिॲक्शनच येत राहिल्या. आई वडील दोघंही हताश झाले. मुलाचे हाल त्यांना बघवेनात. एका डॉक्टरांच्या सल्ल्यावरून आपल्या घरात हवा शुद्ध करण्याची यंत्रणा त्यांनी बसवून घेतली. त्यामुळे हवेतील 94% धुलीकण नाहीसे होऊन मुलाला शुद्ध हवा मिळू लागली. आणि एक आश्चर्य घडलं. ज्या दिवशी घरात ही अत्याधुनिक यंत्रणा बसवली गेली, त्याच्या दुसऱ्याच दिवशी नेहमीप्रमाणे मुलगा किंचाळत ओरडत जागा होईल असंच त्याच्या आईला वाटलं, पण तो शांतपणे झोपला होता. गादीवरची चादर कोरडी राहिली होती. मर्लिनला हे एक मिरॅकलच होतं. तिला खूप आनंद झाला. मुलगा हळूहळू दिवसेंदिवस घरात खेळू लागला. त्याची प्रकृती सुधारत चालली. म्हणजे त्या मुलाला हवेतल्या धुलीकणांची किंवा इतर माहीत नसलेल्या घटकांची ॲलर्जी होती हे डॉक्टरांना कळून चुकलं. पण घरात यंत्रणा बसवली होती म्हणून हवा जास्तीत जास्त शुद्ध होती. घराबाहेर काय होणार? मुलगा किती दिवस घरात बसून राहणार? पण वडिलांचा उत्साह आता दुप्पट झाला होता. बाहेर पडल्यावर सुद्धा मुलाला शुद्ध हवा मिळण्यासाठी काहीतरी उपाय करायला हवा होता. त्यासाठी आवश्यकता होती एअर फिल्टरची, सतत बरोबर बाळगण्यासाठी. या विषयातील तज्ज्ञ श्रीयुत ब्रूस हेल्ड यांनी अशा प्रकारचा एक एअर फिल्टर तयार केला. तो एका हेल्मेटमध्ये बसवला. यात मोटरच्या सहाय्यानं फिरणारा पंखा आणि एक बॅटरी बसवलेली होती. हेल्मेटमध्ये बाहेरची अशुद्ध हवा येऊ नये म्हणून खास व्यवस्था केली होती. हे हेल्मेट घालून मुलाला घराबाहेर काढण्यात आलं. बाहेर पडताना आई वडील दोघंही खूप अस्वस्थ झाले. पुन्हा पहिल्यासारखंच होईल की काय अशी भीती त्यांना वाटत होती. अर्धा तास ते बाहेर फिरले. हेल्मेटने आपली कामगिरी चोख बजावली. हेल्मेट घालून तो मुलगा खूप खेळला. त्यानं सायकल चालवली, बागेमधील डबलवारवर उड्या मारल्या, बाजारात खरेदीसुद्धा केली. पण हे प्रकरण एवढ्यावरच संपणार नव्हतं. हेल्मेटमधील बॅटरीचं आयुष्य फक्त 4 तासाचं, त्यामुळे दर 4 तासांनी ही बॅटरी बदलावी लागते. परिणामी या मुलाला त्यापेक्षा जास्त काळ घराबाहेर थांबता येत नाही. तो शाळेतही जातो, पण फक्त 4 तासांसाठी. अर्थात एवढ्यावरसुद्धा शालेय अभ्यासक्रमात त्यानं आपली चमक दाखवलेली आहे. मंडळी, या मुलाचं भवितव्य काय? अमेरिकेतील डॉक्टर्स याबाबत काही सांगू शकत नाहीत. त्याची आई म्हणते, तो जेव्हा मोठा होईल त्यावेळेला तो स्वतःच त्याच्या या अडचणीवर काहीतरी उपाय शोधून काढेल.